आपल्या डोळ्यासमोर आहे. परम पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि हे सोपे आहे आणि हृदयाला पोहोचणाऱ्या शब्दात आपले मतपरिवर्तन करीत आहे आणि सर्व साधक मंडळींना जिथं आहे तिथून पुढे नेत आहे. सर्वांना साधनेच्या वाटेवरून भक्ती मार्गाच्या दिशेनं नेत आहे. आपण किती योगायोगाने चतुर्चरणाशी आलो. मला सद्भक्त शैलादेव यांनी प्रथम भोगावच्या शिबिरातच नेले. आम्ही दोघी एका शाळेतच कार्यरत होतो तेव्हा आम्ही किती आढेवेळे घेतले, अनंत कारण सांगितली. आता आठवली की लाज वाटते. पण शिबिराच्या 3 दिवसांनी काय जादू केली माहित नाही. पण त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. मन चतुर चरणाजवळ स्थिरावलं. केंद्रामध्ये येणं सुरू झालं. केंद्रात रमले. मला 1 जून 2002 रोजी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांनी परमकृपेने अनुग्रहित केलं. हळूहळू घरातील सदस्यही स्वामी चरणापाशी आले. माझ्या मित्रांचाही अनुग्रह झाला. केंद्रात येणारा त्यांची बोलायची साथ मिळाली. सगळे 2007 साली आदरणीय सद्भक्त डॉक्टर नंदाताई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वामीजींच्या परम आशीर्वादाने बाल संस्था केंद्रही सुरू केलं. मला आठवतं मी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांना प्रथम शिबिरातच पाहिलं. त्यांची शांत सात्विक प्रसन्न दर्शन मला पाहून गेलं. स्वामीजींना नमस्कार करताना त्यांनी मला विचारलं कसे आहात आणि मी म्हणाले नमस्कार. आता वाईट वाटतं आपण काय उत्तर दिलं. पण आता जर मला विचारलं तर मी काय म्हणले. स्वामीजी खरे आपल्या चरणाशी आम्ही खूप खूप तृप्त आहोत. आम्हाला मनोमन पटलं आहे. सद्गुरुवीन जन्म निफळ, सद्गुरुवीन दुःख सकळ, सद्गुरुवीन तळमळ जाणार नाही. अपुरे माता आणि पिता देवी गुरुची स्वस्थता पहिली पहिलं पार जावता तो सद्गुरु मी करा हे पूर्णपणे जाणलेले आणि सद्गुरु चरणाशी सरू झालेले सद्भक्त डॉक्टर श्यामसुंदर हनुमंत माडगेकर आपले सद्गुरु सवन आता सादर करते. ते परमपूजनीय सद्गुरु स्वामी माधवनाथांकडे 1980 साली आले. परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांनी त्यांना 2006 साली अनुग्रह देऊन कृपा घेतली. गेली 25 वर्ष पुणे स्टेशन परिसरात त्यांचा वैद्यकीय व्यवसाय चालू आहे. त्यांनी वैकुंठवासी परमपूजनीय सरलाताई यांचे औषधोपचारासाठी आपलं ज्ञान पणाला लावलं. मी डॉक्टर माडगेकरांना विनंती करते त्यांनी आपले भावपुष्प अर्पण करावे.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. या पवित्र व मंगलमय सद्गुरु समणाची सुरुवात आपण सद्गुरूंना वंदन करून करणार आहोत. सद्गुरूंना नमस्कार करताना जेव्हा उत्कट भाव तितका नमस्कार संपूर्ण. ज्यावेळी मी क्लिनिकमधून भक्त केंद्रात आलेला असतो तेव्हा दिवसभरीच्या रजुमाच्या संघाने शिंडलेला असतो. अशा अवस्थेत मी त्यांना नमस्कार करायचा ठरवला तर तो बळजबरीने होतो. त्यांनी बळजबरीने तासिक भाव वाढायचा प्रयत्न करतो पण तरी त्याच्या थोडीशी आर्थिकता राहते. आणि आता जाणवमध्ये जर लोक जसे करतात ना भावसिंधा यांनी कोटी कोटी प्रणाम तसा एकत्रित होऊन जातो. मला जास्तिक नमस्कार होऊन जातो. आणि ज्यावेळी मला कामकृथाधी विचारांनी व्यवसाय घातलेला असतो त्यावेळी या मूळ पाशातून सोडवण्यासाठी मला सद्गुरूंना याचना करायची असते तेव्हा मी अगदी हीन दिन मुद्रेने जोहार मायबाप जोहार असं म्हणून एका कांद्यातून हलवत काही बाबतीत नमस्कार करतो. आणि ज्यावेळी माझ्या सद्गुरूंच्याकडे तथा शंकराच्या ज्या ध्यान शिकण्यासाठी येतात किंवा समाजात त्यांचा आदर सत्कार होतो तेव्हा त्यांच्याविषयी वाटणारा आदर आणि अपमान दुरावतो त्यावेळी ते मला भक्त हृदयावरचे राज्य करणारे स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट वाटतात. व मी त्यांना झुकून त्रिवार मानाचा मुद्रा करतो त्यावेळी आताच पार्श्वभूमीवर प्रधानभेटी सुतारिंतत्व निनादात असतो. तर आळंदी मंडळीच्या वाडीच्या भक्तीप्रेमाने किंमत झालेल्या दिवसात ते मला विठुरासारखे वाटतात तेव्हा मी वारकऱ्यांप्रमाणे आधी 3 वेळा काम धरून सोड्या मारतो आणि मायबाप पांडुरंगा विठ्ठला करुणाकर असं म्हणून त्यांच्या चरणावर सर्व झुकून देऊन साष्टांग दंडवत करतो. तर गुरु पौर्णिमेच्या लगतच्या याच दिवसांमध्ये सद्गुरूंबद्दल वाटणाऱ्या प्रेमाला भरलेली असताना व सद्गुरू हे सार सर्वस्व आहे त्याची जाणीव झालेली असताना त्यांचा जो छंद चाललेला असतो अशा वेळी हरी रूप पाहू, हरी रूप पाहू, अखंडित राहू हरी पाई, तन मन धन हरिती असून घालू लोकांकडे भक्ती भावे असे तसंच सुंदर सद्गुरु नमन होऊन जातो. तर एखाद्या वेळी मला माझे सद्गुरु त्यांच्या सद्गुरूंना जसा नमस्कार करत असतील तसा नमस्कार करावासो असतो. त्यावेळी ज्ञानोत्तर नमन माझ्यासारख्या अज्ञानी जीवाला तसं काही जमा असं वाटतं. तेव्हा परमपूज्य स्वामींच्या कृपेने असा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे असा विचार करतो आणि त्याचा तयारी लागतो. आहार विहार आचार विचार त्यांच्याकडे जास्त कटाक्षाने पाहून ते जास्तीत जास्त शुद्ध निर्मत असे होतील हे करतो. परमपूज्य स्वामींना अभिप्राय असलेली साधना नेटाने करतो. संत नामदेव, संत जनाबाई, संत तुकामळे यांचा अभंग देहभाग विकृत म्हणतो. अशा साती प्रयत्नानंतर त्यावेळी मनामध्ये भक्तीचा तीव्र संयम संवेग तयार होतो. त्यावेळी सद्गुरूंबद्दल कर्णाचे भाव निर्माण होतात आणि या भावाची कास न सोडता सगुणा तिन्ही आधारे निर्गुण पावित निर्धारे या समर्थ वचनानुसार प्रसंगी सद्गुरूंच्या कुंकुम चर्चित गौरवर्णी चरणी गुरांचं दर्शन घेतो आणि या अत्यंत पवित्र व मंगलमय आज पद्मावर भक्त ठेवत असताना या अहम वाचाचित अंग देऊन या क्षण एक महोदधिका रांग रिघारे दैसे ही माऊलींची कोवी आठवून शरण जाण्याचा प्रयत्न करतो. या अशा प्रामाणिक प्रयत्नांनी देखील सद्गुरु उपायवरून शांती प्रेम आनंद समाधानाचं ते दान देऊन जातात. या अल्पमतीनुसार केलेल्या नमनानंतर आता माझ्या स्वल्पमतीनुसार सद्गुरूचं स्तवन त्यांच्याच आशीर्वादाने मी करणार आहे. सद्गुरू म्हटलं की आपल्या मनात सर्वात आधी कुठला भावना रंग उठत असेल तर तो प्रेमाचा. तू माऊली खून माया चंद्राहून शीतळ पाण्याहून पातळ रंगवळ प्रेमाचा. त्या प्रेमळ सद्गुरू माऊलींचा आठव करताना सहज अष्टसात्विक भाव जागृत होतात. त्यांच्या आधार व्यक्तिमत्वाची जाणीव होतात असं वाटतं की त्यांच्यापुढे महान थोर अलौकिक त्यांच्या कृते थोडके आहे असं वाटतं की त्यांनी शांतीला शांत कसं राहायचं ते शिकवलंय. शमेला हृदय विचार करून माफ कसं करायचं ते सांगितलंय. दयेला दया कशी दाखवायची असते हे आपल्या अडचणातून दाखवून दिलंय. प्रेमाला आपल्या सत्नूंवर देखील प्रेम कसं करायचं हे सांगितलंय. कृपेला आनंदपटीने वाढवून कृपा कशी करायची हे कृपाने करून दाखवून दिलंय. मांगल्याला मंगलत्व देऊ केलंय. कल्याणाचं देखील आपल्या कृपाशीर्वादाने कल्याण केलंय. चातुर्याला आपल्या अग्रबुद्धीने सहाणे केलंय. माधुर्याला प्रेमाची झाडं लावून त्याची मधुरता वाढवली आहे. एवढंच नवं तर शांत झालेलं चूक देखील माझ्या त्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या अंगावरून निशांत पावतं. आजपर्यंत अनेक शिष्य समानी आपापल्या सद्गुरूंचं स्तवन उत्कटतेने मोठ्या भक्तीभावाने केलं आहे. पण प्रत्यक्ष परमात्म स्वरूप असलेले सद्गुरू तत्व अंतरिक्षालाही दाखवून असणारे अगार अगम्य अपार अनंत असल्यामुळे मायेच्या शब्दरूपी सद्गुरी दाखवू शकत नाही. ते कायमच शब्दातीत व वर्णनातीत असे राहिले आहे. म्हणून सर्वांनाच शेवटी आता सद्गुरु वर्णनेनं आपले म्हणून किंवा म्हणून ठेवली पायी डोळी असं म्हणून थांबावं लागलं आहे. आता असलं तरी आपण सद्गुरु स्तवनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहानं व प्रेमाने करावे असे परमपूज्य स्वामी माझ्याला सांगत असतात. ते म्हणत असतात की हे जे समारंभ उत्सव आपण साजरे करतो आहोत ते सद्गुरूंसाठी करत नाही तर ते आपल्यासाठी करत असतो. आपणही त्यांच्यासारखे जीवन जगावे, जीवन कृतकृत्य करून घेऊन त्यांच्यासारखे व्हावे, निदान सत्य होण्याचा प्रयत्न करावा अशीच सद्गुरूंची इच्छा असते. तुझ्या केसाची प्रतिमा आमदार येतो अंतरात्मा. मी जरी लहानपणापासून केंद्रामध्ये येत असलो तरी माझे परमपूज्य स्वामी माधवनाथांच्या निधनानंतर काही काळ येणे बंद झालं होतं. त्या काळातच माझे आईबाबा देखील गेले होते. त्यामुळे मी अनाथ झालो होतो. जगात कारणाशिवाय माझ्यावरती प्रेम करणारं कुणी माणूस शिल्लक नाही नव्हतं. आईपासून दूर केलेल्या अरणीच्या पडसादसारखी माझी अवस्था झाली होती. आईच्या प्रेमाच्या सुरक्षात मी भटकत होतो आणि 1 मार्च 2008 हा भागवजाचा दिवस माझ्या आयुष्यात आला. या दिवशी परमपूज्य स्वामीजींनी मला अनुग्रह दिला आणि माझी सुदर्श संभवली. पार्थाला त्यांची आई मिळाली. त्याच्या स्वरूपात त्यांच्या स्वरूपात मला प्रेमस्वरूप मायबाप बंधू भगिनी स्नेही गुरु सद्गुरू हे सहा एकदम मिळालं. मी तनाव झालो. आंधळा मागतो एक डोळा आणि देव जसो दोन डोळे त्या म्हणूनच त्यांनी मला आई वडिलांची छाया घेऊन तनाव केले. पण यावर देखील त्यांनी कृपाळपणे नाथ संपदाची दीक्षा देऊन डबल असं तनात केलं. एवढं करून ते थांबले राहणीच केंद्रात निमित्त आल्यानंतर त्यांनी एक एक करून प्रेमाचं चालणच मला उभी करून दिली. मान्य पोखरेदारांचे वडिलकीच्या नात्याचं प्रेम, मान्य पंकजदारांचे मोठ्या भावाप्रमाणे असलेलं प्रेम, परंतु ते मधुराताईंचे मायेचं पाखर करणारे मोठ्या बहिणीचं प्रेम, साठेदारांचं शिस्त्री परंपरा मित्रांचं प्रेम, श्रीकांत सुख दुःखाच्या प्रसंगात तुमकं करणारं प्रेम, असं आणि इतकं भरभरून प्रेम तो अमितीने दिल्यानंतर सांगितलं, अरे तुझं सर्वच प्रेम स्वरूप आहे हे तू विसरला होता ते विसरू नको, सगळ्यावर प्रेम कर, प्रेम भावाच्या अनुसंधानात राहा, म्हणजे झालं हे तुझं साधन आहे. अशा या प्रेमस्वरूप परमपती स्वामीजींचे प्रेम आपल्या आईवर तसे आहे एका प्रसंगात मला दिसून आलं. त्यांच्या तीर्थरूप आईंना रामनवमीच्या सुमारास परिचय झाला होता. त्यावेळी परमपती स्वामीजींनी आपल्या आईची अतिशय प्रेमाने सेवा शुश्रूषा केली होती. ते हॉस्पिटलमध्ये आईच्या उशा पायथ्याशी बसून असत, रात्र झोपत देखील नसत, आईला काय हवं नको ते बघत असत. त्यावेळी मला ज्ञानेश्वरची काही गोळ्या तशा परमपूज्य स्वामीजी कसा ज्ञानपणे जीवन ठेवूया असं वाटतं. देखील कामकाज राहावे हे निष्कामता पावले तरीही कर्तव्य असे उठले धोका नाही. माझी अंधश्रद्धा पुढे देखणाही चालेल देता, अज्ञाना प्रगटावा धर्म देता अर्ज होईल. हे थोडे निर्णय करती दयानाम जन्मुखी वशी ते रामकृती सामान्य सकल हे ऐसे असावे स्वभावे म्हणून कर्म कंदावे विशेष आचरावे आचरावे लागेल समजी. असा आदर्श पाठ आपल्या सारख्या साधकांना घालून देत असताना आपल्याला देखील हा परंतु होऊ शकतो ही माहीत असून देखील त्याची तमा कधी बाळगली नाही आणि खरोखरच परमपूज्य स्वामीजींना साईंची लागण झाली. त्यांना फटकून ताप आला, घसा दुखा लागला, अन्न खंडू लागलं, तरी देखील त्यांनी सगळं शांतपणे सहन केलं. आपण या उचिता सुधर्मीय राहाडता जे पावेचे निवांता पाहून झाले. खरोखरच ज्ञानेश्वरी जगणं म्हणजे काय याचा हा वस्तुपाठच होता. संसाराची मायाची ही दुष्ट कशी आहे आणि त्यातून बाहेर कसं पडायचं याचं प्रात्यक्षिक परमपूज्य स्वामीजींनी माझ्याकडून एकदा करून घेतलं होतं. तो भूगोलचा प्रसिद्धाचा प्रसंग असा होता. तिथल्या एका कवितील सीझनमध्ये एका खडताईने चार पिल्लांना जन्म दिला होता व ती माणसांची भीतीने आई पळून गेली. ज्यांचे माथ्यावरचे ती पिल्लं असतील त्यांना आपल्या पायावर देखील लिफ्ट उभं राहता येत नव्हतं. आईच्या दुधाशिवाय ते काहीच खाऊ घेऊ शकत नव्हतं. त्यांची मी शिबिरात तसंच घरी आणायला देखील खूप काळजीपूर्वक देखभाल केली. त्यांना वेळच्या वेळी डॉक्टरने दूध तूप व्हिटॅमिन ड्रॉप सगळं पाजत होतो. ती झपाट्याने वाढत होती. मी त्यांची आई झाली होती आणि ती पिल्ली मला आई समजू लागली होती. आता ती माझ्या अंगाखांड्यावर देखील खेळ लागू लागली होती. त्यांचे करता करता मला ध्यानाला वेळ काढण्यात देखील अवघड जात होत. दहावीमधील पत्नी मी त्यांचाच न्यायात दूर करून गेलो होतो. परमपूज्य स्वामीजींनी मला आधीच तिथं त्या कात्रीच्या बागेत प्राण्यांच्या अनाथाला देऊन देण्याचं सांगितलं होतं. पण मी ते पिल्ले अजून थोडी मोठी होते असं म्हणून जीवन ढकलत होतो. तेव्हा परमपूज्य स्वामीजींनी स्त्रियांचे केदार आल्या आणि नंदाला आमच्या घरी पाठवलं. आता माझा नाहीलाच झाला आणि मी पिल्ले त्या दोघांच्याकडे आधी काळजावर झगड ठेवून सुपूर्द केली व माया नदीच्या एका टप्प्यातून पुढे सरकलो. यावेळी मला परमपूज्य स्वामी माधवनाथांच्या आरतीची एका अवधीची आठवण झाली. माहिती गंध तोडीची अक्षय सुख तोडीची खरोखरच केवळ सद्गुरूंच्याच कृपेने मी त्या पिल्लांच्या मायेतून बाहेर पडलो. खरोखर अशा प्रकारचे मार्गदर्शन आपल्या जीवनात वारंवार येत असतात. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे सद्गुरू वेळोवेळी तारासार निरेकपोथी आपल्याला देतात आणि त्यातून बाहेर काढत असतात. काय मानून या संतांचं उत्तर निरंतर म्हणजे जागा होती. अशा या शिष्याच्या उन्नतीसाठी अविरुद्ध आणि आटोकाट प्रयत्न करणाऱ्या परम प्रेमळ, परम शांत, परम आनंददायी, परम सुखकार आणि कैवल्यदायी सद्गुरूंना आनंद भावे साष्टांग दंडवत करून सुखवाच्या शब्दात मी त्यांना एक मागणं मागतो. किती तुझे पाय डोळा उपासे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण एक एक तुम्हा देवा मागणे दादारा उचित ते करा माझा भाव जाणून कुंतले जाणीव माझे गुरणी आता कळ यावी तरी करा बाळाची चिंता तुका म्हणे आता नको देऊ अंतर न कळे पुढे काय गुरु विचारा.
डॉक्टर माडगूळकर यांनी गायावाच्या मनानं स्वतःला सद्गुरु सेवेत समर्पित केलं आहे आणि आपली निरलस सेवा सद्गुरु चरणाशी अर्पण करीत आहे. गुरु आधी अनाही गुरुच सर्व देत बुद्धी गुरुच विधान निधी जप जप. यानंतर प्रत्यक्ष सद्गुरु सहवास लाभलेले आणि सद्गुरु चरणाशी एकजूट झालेले सद्भक्त रावत काका आपले सद्गुरु सवन सादर करणार आहे. रावत काका आर्किटेक्ट आहे. गोगाव साधकाश्रम आणि अध्यात्म मंगलधाम या दोन्ही ध्यान मंदिराच्या उभारणीत त्यांचे महत्वाचे योगदान आहे. आपले कौशल्यपणाला लावून त्यांनी या वास्तूचं डिझाईन केलं आहे. 1983 साली ते स्वामी माधवदासांकडे आले ते दासबोध ऐकण्याच्या प्रेरणेतून आणि दासबोधातील पहावे आपणाचे आपण हे नक्की आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी आले आणि सद्गुरु चरणाशी विकावले. ऐकूया त्यांची वाटचाल त्यांच्या सद्गुरु सवना.
सद्गुरु स्वामी माधवनाथायन महा सद्गुरु स्वामी मुखंडनाथायन जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्ता आनंदे वर्षदिये. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या सद्गुरु बाबींच्या कृपादृष्टीचा अवतार याचे वर्णन आहे. आपण ह्या कृपा वर्षावाचा अनुभव घेतला आहे अशा सद्गुरूंचा जय जयकार. सद्गुरु स्वामी माधवनाथ यांचे जन्मशताब्दी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात स्वामींच्या सहवासातील काही आठवणी सांगण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. ती सेवा म्हणून मी करतो आहे म्हणून आनंद होत आहे. स्वामींच्या बरोबर माझे प्रत्यक्ष बोलणे फार झाले नाही तरी बरीच वर्षे त्यांच्या प्रवचनांच्या श्रवणाने माझ्या मनावर ओलाईलेल्या विचारांचा पडणी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वप्रथम मी 1983 साली स्वामींकडे कसा आकर्षित झालो हे थोडक्यात सांगतो. स्वामींकडे येण्यापूर्वी माझा व्यवसाय प्रपंच वेगवेगळे छंद प्रवास बॅडमिंटन टेबल टेनिस चित्रकला इत्यादींमध्ये दिवसाचा काळ मजेत जात होता. याशिवाय जीवनाचं काही ध्येय काही प्रयोजन काही वेगळी सार्थकता असते हा विचार येत नव्हते. परंतु ही सर्व समृद्धता असूनही अंतर्मनातून पुढे पुढे एक वेगळीच उभी मात्र होती उदासीनता जाणवत होती. एकांतात असताना वेळ मोकळा असताना हा विचार अस्वस्थ करू लागला. माझ्या ओतुर्या गावी वडील दासबोध ग्रंथ वाचत असत तर ते हिंदी भाषिक असल्याने तुलसीदासांचे रामचरित मानस व कविताही ते वाचत. दासबोध ग्रंथ आपणही वाचावा अशी इच्छा झाली. काही काळानंतर योगायोगांनी दासबोध ग्रंथ हातात आला व काय लिहिले आहे हे पाहूया विचाराने पहिले काही दशक काही समाज मोठ्या आवडीने वाचले. मूर्ख लक्षणे परत मूर्ख लक्षणे सगुण परीक्षा इत्यादी समाज वाचून करमणूक होऊ लागली. पण पुढे बहुधा ज्ञान व त्यापुढील शुद्ध ज्ञान लक्षण समाजात पहावे आपणाचे आपण हे ज्ञानाचे लक्षण काय आहे हे समजे ना. वाचन थांबलेले परंतु हे समजावून घ्यायची उत्सुकता होती. दासबोध ग्रंथाचे पारायण पदकरूपाने दासबोध प्रश्नोत्तरे वगैरे काही ठिकाणी चालत असलेले कळले. परंतु मला वरील समाजाचे निरूपण ऐकण्याची इच्छा होती. पुढे काही दिवसानंतर थोर विचारवंत बाबूसाहेब शिकर यांचा प्रभूभात या पत्रकातील एक लेख वाचण्यात आला तर त्यांनी सदाशिवपेठेतील सत्यसाई निलायम येथे स्वामी माधवनाथ यांनी दाखवल्यावर दर सोमवारी संध्याकाळी प्रवचन चालते असे लिहिले होते. हे ठिकाण माझ्या ऑफिसच्या जवळच होते. दागी सोमवारी मी तिथे गेलो हॉल पूर्ण भरून जिना तो पॅसेजमध्ये काही जण म्हटले होते. मी ऐकले तेव्हा स्वामीची शुद्ध ज्ञान निर्माणातील ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपण असे आपण याच ओमीची उकल करून दाखवित होते. मला मोठे आश्चर्य वाटले. पुढच्या सोमवारी पुन्हा वेळेच्या आधी गेलो व हॉलमध्ये बसलो. माझ्या पुढे बरसता तरुण वर्ग व काही ज्येष्ठ मंडळी बसली होती. स्वामीजी प्रसन्न मुद्रेने वेळेत हॉलमध्ये आले. सर्वांनी उभे राहून त्यांना वाट करून दिली. हॉलमधील सर्व संतांच्या पदवींना साईबाबांच्या मूर्तीला नमस्कार करून त्या आसनात बसले व शिरस्त्याप्रमाणे प्रार्थना करून प्रवचनास सुरुवात केली. स्वामींचे प्रपुण्य व्यक्तिमत्व प्रभावी निरूपण विषय समजावून सांगण्याची सोपी पद्धत त्याचा प्रभाव सहजच माझ्या पडला. मी प्रत्येक सोमवारची वाट पाहू लागलो. माझ्या व्यवसायाच्या वेळेतून मी ही वेळ श्रवणासाठी राखून ठेवू लागलो. प्रवचनानंतर सर्वांप्रमाणे स्वामींना नमस्कार करू लागलो आणि स्वामींच्या पाठीवरून फिरणाऱ्या हाताच्या स्पर्शाची ओर मला लागून राहिली. स्वामींची प्रेमानंद आम्हाला पडावी म्हणून आतुर होऊ स्वामींच्या निरूपणातून भक्ताची व्याख्या शिष्य कसा असावा सद्गुरु कोणास म्हणावे ज्ञानी कोण मुख्य देव कोणता सगुण व निर्गुण एक रूपका जोडी भक्ती कोणती ज्ञानोत्तर भक्ती का हे ऐकले की सारे सारे संभ्रम दूर होऊ लागेल जीवनाची सार्थकता काय व ध्येय काय याचा उलगडा झाला एखाद्या विषयावरील दाखले देताना स्वामीजींची वाणी भव्य प्रभातासारखी अखंड वाहत असते त्यांच्या कृतमुखात प्रज्ञेचा सत्य येईल सर्व इंद्रियांचे काम करून ऐकायचे वाटेल त्यांचे बोलणे संपुष्टण्याचे वाटेल कारण स्वामींचं बोलणं चालणं वाचणं वागणं हे ऐश्वर होतं ज्ञानेश्वरी वाचायच्या आधी लालबोलने समजावून घ्यावा कारण ज्ञानेश्वरी मधील अलंकारिक भाषेची प्रमेय करणे व नेमका अर्थ सापडणे कठीण आहे असं ते म्हणत स्वामींच्या लालबोल प्रवचनाबरोबर ज्ञानेश्वरी तांजोपासृष्टी ब्रह्मसूत्र पातंजली योगसूत्र इत्यादींचे निरूपण ऐकण्याचे भाग्य मिळाले या सर्वांमध्ये सार साधकाने जीवनात प्रत्यक्ष उतरण्याचा त्यांचा आशय असेल कारण हेच सारे आनंदाचे खरे स्रोत आहे त्याचा अनुभव घ्या असं ते म्हणत त्यासाठी ती साधना ते पदोपदी संबोधले जीवनाच्या वैचारिक उंच पातळीवर जगून सर्वांनी समाधान शांती व शाश्वत आनंद याच जन्मात प्राप्त करून घ्यावा अशी त्यांची कळमळ ते म्हणत आपण काही ज्ञानेश्वरांसारखे समर्थांसारखे लोकांसारखे 100% उंची गाठू शकलो नाही तरी प्रयत्न केल्यास 10% 20% काही वेळी नक्की प्राप्त करू शकलो तरी जीवन धन्य मी संसार न सोडता आपण जे म्हणू शकतो याची ते खात्री देत स्वतः स्वामींनी प्रपंच उत्तम करून दाखवून ही संतपदात उंची गाठली आहे आतासारखे मोठ्या स्वामींबरोबर दर रविवारी सकाळी 7:30 ते 8 व 7:30 निरूपण होत असे ऊन पाऊस खंडीतही मोठ्या संख्येने साधत जमा तेव्हा स्वामींना कौतुक आहे व त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जास्त आनंद उत्सन्न करतो वेळेच्या बाबतीत जसे स्वामी दक्ष असतात तसा त्यांचा मला भावलेला गुण म्हणजे क्षिप्रता विकास त्यांना 5 मिनिटाच्या कामाला 25 मिनिटे लागली आवडत नसत स्वामींची निर्णयशक्ती जर विलक्षण होती अध्यात्मंगलधाम व भूगाव साधक आश्रमाची नियोजित वाचून जे नकाशे करण्याचे काम माझ्यावर सोपविलं होते त्यामुळे त्यांच्या प्रवासाचा काही लाभ मला मिळाला तेव्हा त्यांच्या ह्या गुणांचा सत्य आल्यावर मी स्तंभित झालो अध्यात्मंगलधाम ह्या वास्तूच्या अंतर्गत सदावरीचे रचनेत त्यांनी मार्मिक केलेली आहे स्वामीजी म्हणत दुसऱ्याचे दोष दाखवू नका जिंकून दाखवू नका त्यांचे गुण पहा ह्या सूत्राने त्यांनी असंख्य माणसे बोलली त्यांना आपले ते केले त्यांचा तत्व वाढीत लावला व त्यांना शाश्वत आनंदाचा मार्ग दाखवून दिला पूज्य सरलाताईंनी त्यांना अखंड साथ दिली स्वामींच्या कृपादृष्टीची एक छोटीशी आठवण सांगतो एकदा ऑफिसमध्ये बसलो असताना मला सद्गुरूंची फार आठवण येऊ लागली व कामात लक्ष लागेना मी उठलो व स्वामींकडे भीतभीतच गेलो स्वामींची भीतीची वेळ नसतानाही आपण त्यांना त्रास देत आहोत ह्या अपराधी भावनेचा विचार येत होता परंतु स्वामींनी मला आत बोलावले व जणू काही त्यांना मी येणार हा संकेत मिळाला होता व त्यांनी इतक्या कृपा कटाक्षाने मजकडे पाहिजे की मी संपूर्ण रेगवडून गेले त्यांच्या आनंदी मुद्रेने मी तृप्त झालो त्यांना वंदन केले व माझ्या मनाची घालवेल क्षमली पुन्हा स्नेह माधरे मार्ग चालवली अक्षरे शब्द पाठी अवतरी कृपा आधी या ओळीची आठवण स्वामीजींनी व सर्वांनी साधकांचा भाव पाहून त्यांच्या पाद्यपूजा स्वीकारल्या पण त्याही विलक्षण आलिप्तपणे प्रति काही तेही त्या ठिकाणी त्यांचे सद्गुरूंची परस्पर गुरुंची किंवा आदिनाथांपासूनच्या गुरुत्वाची पूजा करीत आहे त्यामुळे या सोहळ्याचा भाव अतिशय आनंद देईल स्वामींचा यथाकार म्हणजे 10 ऑक्टोबर 1945 आम्हा दोघांचा अनुग्रह झाला व जीवनातला खरोखर अत्युच्च क्षण होता साधनेची गोडी लागली व अंतर्मुखता वाढू लागली तसेच स्वामींची व कर्लातांची पाद्यपूजा करण्याचा योग दूर आला अध्यात्मविद्या आत्मज्ञान संपादन करून इच्छणाऱ्या साधकांना वेळेतून निवेदन केल्याशिवाय साधनेत वेळ मिळणार नाही तसेच सर्व बाबतीत संयमी जीवन वेतन हेही साधकांसाठी आवश्यक आहे या उपलब्धी हा आयुष्य काळ मर्यादित आहे प्रत्येक क्षण सार्थकी लावा वाया घालू नका असं स्वामींनी सांगितले साधकांनी वाचूनही फक्त दासबोध ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथातच करावं हे दोनच ग्रंथ ज्ञान घेण्यास पुरेसे आहे. इतर वाचनात वेळ घालू नये किंवा ग्रंथ बडबडीत करतात वेळ जाऊ नये. तेव्हा तिथे आता याही साधकाने वेळ घालू नये असं ते म्हणत. स्वामीजी स्वतः कधी लांबच्या यात्रेत प्रवासात गेले नाहीत. बजेट म्हणून साधकांना घेऊन ते बारामती, नागपूर, पंढरपूर, बाबत सज्जनगड येथे गेले तरी तेथे साधना शिबिरे त्यांनी वेळेच्या बाबतीत लोक असे बेसावत असतात त्याचं उदाहरण देताना स्वामीजी एक मजेशीर किस्सा सांगत. स्वामीजी कापड दुकान असताना काही ज्येष्ठ मंडळी दुकान आल्या तर त्यांनी चांगल्या जाडीचे वारभर कापड मागितले. स्वामीजी ते नेमके कशासाठी पाहिजे हे त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, आम्ही सर्वजण पत्ते खेळतो, पत्ते टाकून टाकून कापड लवकर फाटते तेव्हा टिकाऊ कापड आम्हा पाहिजे. दुर्मिळ मनुष्य ज्ञान आता का लोक शेवटपर्यंत कसा घालवे जात याचं हे उदाहरण आहे. स्वामीजी आपल्या प्रवर्तनातून धर्मविधानांची प्रकरण करीत त्यामुळे वातावरण हलकं उद्भवत. धर्मार्थ मार्गावरील अधिकारी व्यक्ती नाही कसे आवरत नाही या बाबतीत अहंकाराचं उदाहरण देताना स्वामीजी प्रसंग सांगत. एका गावात काही मंडळी एका अधिकारी व्यक्तीकडे मार्गदर्शनासाठी जात असत परंतु काही कारणाने ती व्यक्ती दुसऱ्या गावी राहायला गेली तेव्हा या मंडळींना त्यांना भेटायची इच्छा झाली व त्यांनी परवानगी घेऊन ते त्यांना भेटायला गेले. खुशालीचे विचारपूस झाल्यावर त्यांना एकाने विचारले, महाराज आपण सांगा तुम्ही काम क्रोध कसे आवडले? महाराज म्हणाले, अहो आता माझं वय 70 आता मी कसली कामना करू त्यामुळे कामना नाही म्हणून क्रोधही नाही. मग त्यांनी विचारले, महाराज अहंकाराचं काय तो तुम्ही कसा लागला? त्या महाराज म्हणाले, अहो अहंकाराचं काय घेऊन बसला या पंचक्रोशीत माझ्यासारखा निरंकारी कोणी नाही. हे सांगून साय म्हणायचे, बघा हा अहंकार चांगला नाही सोडत नाही. स्वामीजी सार्वजनिक ठिकाणी अर्थ प्रवचन करीत नसत पण ठराविक साधकांसमोर प्रवचने करून त्यांच्याकडून साधना करून घेऊन स्वामीजींनी अशा साधकांचा एक आदर्श समूह तयार केला. अशा 5% सद्वर्तनी लोकांचा समूह स्वतःबरोबर राष्ट्राचाही उद्धार करील व समर्थांचे आनंद अनुभवाचे स्वप्न साकार करील अशी त्यांना खात्री आहे. अशा संकल्पनांचा वारसा असणारे स्वामी मकरंदनाथ बाबा सर्व मार्गदर्शक हे कष्टातील प्रतिमा करून हे ध्येय साकारण्यास तयार आहे. त्यांना सर्वांची अंतकरणापासून तन्मनपणाने साथ आहे. सर्व अडचणीतून मार्ग मिळण्यास मोठ्या स्वामींचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेत. स्वामी मकरंदनाथांची एक आठवण सांगतो. मोठ्या स्वामींनी ध्येय ठेवल्यावर वर्षभरातच भूगामधील साधक आश्रम जात आला. हळूहळू देखील ध्यान मंदिरातील अधिक सजावट करण्यास मार्गदर्शन करावे असे स्वामींनी मला सांगितले. ध्यान मंदिराची प्रवेशनाला समोरील भिंतीवर मोठ्या स्वामींचा पूर्णाकृती फोटो लावायचा होता. त्या भिंतीवर सजावटीसाठी सिरॅमिक टाईल्स लावायचे आम्ही ठरवले व त्या टाईल्स सिलेक्ट करून त्या बसण्यासाठी सर्व तिथे आणल्या. त्या बसण्या आधी पहारा म्हणून स्वामीजी काही साधक म्हटले तिथे आली परंतु काही साधकांना त्याचा रंग पसंत पडेना म्हणून ते म्हणाले, हा रंग व ह्या टाईल्स रहित करा व आम्ही वेगळ्या घेऊन येऊ असे म्हणतात. आम्हा सुमंदाचा खर्च वाया जाणार म्हणून वाईट वाटले. परंतु थोड्या वेळाने सर्व साधक पुढे निघून गेल्यावर स्वामीजी थांबले व मला म्हणाले, रावत करता तुम्ही जो निर्णय घेतला आहे त्यात फरक होणार नाही, नाराज होऊ नका, तुम्हाला योग्य वाटेल तेच करा. स्वामीजी ह्या कृतीने माझा भाव घेतला गेला. हा साधकांवरील विश्वास मोठ्या स्वामीजींसारखाच आहे त्याचा प्रत्यय आला. स्वामींच्या कृपेने त्यांनी दाखवून दिलेली साधना अखंड चालू आहे. ह्या देहाचा जो काही इथून पुढे काळ राहिला आहे त्यापर्यंत साधना निर्विघ्न व्हावी व आत्मदर्शनाच्या मार्गावर पावले वेगाने पडावी तेवढीच मागणी स्वामींकडे मागून मी भाव समोर स्वामींच्या चरणावर अर्पण करतो. संत कवी म्हणतात, सर्वधरती काळज करून लेख निर्पण राय सात समुद्र की मती करून गुरुमुळे लिखाण जाय अशा कुणाची त्यांना स्वामींची आठवणी म्हणजे बुद्धीप्रमाणे वर्णन करण्याची संधी मंडळाने दिली म्हणून मी कृतज्ञ आहे. हरिओम.
अवस्था त्यांच्या भावपूर्ण मनोबदानंतर आपण अभंग ऐकूया. अभंग सेवा सादर करीत आहेत त्याच त्यांनी बसू.
जन करी निकाल स्वामी जी है धन्य धन्य साधो धन्य धन्य साधो जय जय स्वामी मकरंद अमृतात धन्य 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 नमन कराया सुति न पाषण आपण आले गृही स्वामी जींची कृपा भावन बरत करण माझे बन गे होता तब दर्शन होता तब दर्शन मर्म बंध रे ठकले नाथा धारो पावन धारो पावन करके बाबा सदा कृपेता आपण आम्हावरी रंग रंगता रंगी गावे जीवपणा नागुरी दर्शन द्यावे आसौरी करितो भावार्चन दर्शन त्यावे आसौरी करितो भावार्चन नाथांते या पाईक तारे गातो यश गान गातो यश गान थांबणे नको या परपंथे थांबणे नको या परपंथे नेई सांभाळू नेई सांभाळू चेतना होईल जाऊनी जडता प्राची कृपादान प्रार्थी कृपादान प्रार्थी कृपादान पूजन करिता स्वामी से धन्य धन्य दाहदो जय जय स्वामी मकरंद अमृतात धन्य धन्य धन्य
त्यानंतर रावत काकांनी त्यांच्या मनोगतात एक स्टेराईट पॅरेंटच्या बाबत सांगितलं आणि नाराज होऊ नये म्हणून स्वामींनी हळुवारपणे त्यांचा भाव जपला. त्याचाच मलाही एक अनुभव आहे. माझ्या मुलाचं पाल्याचं अमेरिकेला जाण्याचं ठरलं. मला खूप वाईट वाटत होत. एक डोळा आनंदाने हसत होता, एक डोळा रडत होता. रडणारा डोळा बघून हसणारा डोळा म्हणत होता आणि रडतेस काय अशी स्वामीजींनी हे शिकवलं का. या विचारानं मला निराश वाटत होत. आपल्याला अलिप्त होता येत नाही का, आपली साधना कमी पडते का, या मायेची इच्छी कोणती आहे का असं वाटू लागलं. मग एका बुधवारी मी स्वामीजींना भेटायला आले. त्यांनी माझ्या त्यांना माझ्या मनातली कारण सांगितली. ते म्हणाले वाईट वाटणं साहजिक आहे, त्यात चूक नाही, आई पण विसरता येत नाही, पण मुलाची उन्नती लक्षात घेऊन आपला प्रेमाचा पाठ टाकून त्याला अडवू नका, म्हणजे झालं निराश होऊ नका, तुमचं काहीही चुकत नाही, मला खूप खूप बरं वाटलं. त्यानंतर अमेरिकेला जाण्याआधी स्वामी मकरंदनाथांनी पाडल्याला अनुग्रह देऊन रूपांतरितही केलं असा माझा भाव झाला. परम पूजनीय स्वामीजींच्या चरण कमलांनी सदैव आसन साधकांना लाभलेली असते. एखाद्या वेळी दर्शन घ्यायला मिळाले नाही की बोलवून जाणवते नमामि सद्गुरुं शांतं प्रत्यक्षं शिवरूपिणं शिरसा लोभपीठस्य मुक्तिकामार्थ पिधये. शांत प्रत्यक्ष शिवस्वरूप असलेल्या सद्गुरूंना मुक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी, आत्मबोधाची वाट दाखवण्यासाठी साधनेचे मार्गदर्शन व्हावे म्हणून साधकांनी सद्गुरूंना कायमच लोकांनी जायला हवी. सद्गुरु वचन तोच वेदांत, सद्गुरु वचन तोच सिद्धांत, सद्गुरु वचन तोच प्रचित आता असे सद्गुरु चरणाशी आपले जीवन समर्पित केलेल्या ज्येष्ठ साधिका सौ सुनीता जयंत घेतात आपले सद्गुरु स्तवन सादर करते. या इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये कार्यरत होत्या, आता सेवानिवृत्तीचा काळ सद्गुरु सेवेत घालवित आहेत. जेव्हा कैसात काकू सद्गुरुस्तवन करणार आहेत असं कळलं तेव्हा पटकन म्हणून गेले, कटाव म्हणणारे काकू का, तर ऐकूया कैसात काकूंचे म्हणून.
बरी वैसहू वाहुले श्री गुरुजी, या गुरु शरणांना वंदन करून मी माझे भाव आपल्या समोर प्रकट करण्याचा प्रयत्न करत आहे. मी स्वामींकडे साधारण 1985 ते 1994 या काळात सत्यसाईमध्ये प्रवचनात अजून मधून जात असे. घरातील वातावरण त्याचे फारसे अनुकूल नव्हते, पण तरी सुद्धा मला त्याची आवड असल्यामुळे तिकडे जाण्याची ओढ लागत होती. माझी मोठी बहीण व तिचे मिस्टर हे स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित असल्यामुळे त्यांच्या घरी गेले की स्वरूपानंदांच्या आठवणी, पावसच्या आठवणी मन रमून जायचे. बहिणीकडून मला अभंग ज्ञानेश्वरी, अमृत धारा, संजीवनी गाथा ही पुस्तके भेट म्हणून मिळालेली आहे. याचंही वाचन करीत असते. स्वामींचे अभंग गाण्याचा पण आनंद घेते. बहिणीबरोबर पावसला जाऊन दोन तीन वेळा आश्रमात राहून अभंग ज्ञानेश्वरीचे पारायण करण्याची संधी पण प्राप्त झाली. तसेच भाऊ देसाई असताना आनंद कार्यालयात दोन वेळा पारायणाचा योग स्वामींनी घडून. माझी बहीण व तिचे मिस्टर हे दोघे स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित असल्यामुळे ते मला तू पण स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह घे म्हणून मागे लागायचे. पण माझी नोकरी, घरातल्या जबाबदाऱ्या व अनेक अडचणींमुळे मला ते शक्य झाले नाही. त्यावेळी माझ्या सासूबाई जवळजवळ 8 महिने घरातच वेळवत होत्या. त्यांचे सर्व मनापासून करणे हे माझे वाट्यात आलेले कर्तव्य कर्म आहे अशी माझी भावना होती. व ते ज्ञानोबांनी म्हटल्याप्रमाणे स्वाधिकाराचे नावे जे वाटिया आणि स्वभावे ते आचार्य विधी गौरवे शृंगार निया असे माझे कर्म घडू नये असे रोज मी देवाकडे प्रार्थना करीत असते. माझ्या बहिणीला स्वरूपानंदांनी जे करावयास सांगितले होते तेच तिने मला करावयास सांगितले. उदाहरणार्थ सौन साधना, ध्यान, ओम रामकृष्ण हरिहर जप आणि ज्ञानेश्वरी नित्य पाठ हे जर तू नित्य नियमांनी केले तर तुला तुझे गुरु नक्की भेटते. तेव्हा स्वामी माधवनाथांच्याकडे जाणाऱ्या माझ्या ऑफिस मधल्या काही गुरुभगिनी होत्या. सौ फैसूरकर, सौ शिल्पा देशपांडे, सौ वागदरे, सौ पाटणकर, सौ भिडे आणि मी स्वतः असा आमचा इन्कम टॅक्स ऑफिस मधला साधक परिवार होता. आम्हाला अध्यात्म मंगलधाम अगदी समोरच होते, त्यामुळे जेवणाच्या पाऊ तासात आम्ही अध्यात्म मंगलधाम मध्ये अर्धा तास ध्यानात बसायचो व उरलेल्या वेळात अभंग सेवा किंवा ज्ञानेश्वरी ज्ञान करणे यांचे वाचन करीत असतो. एकदा 1994 जून महिन्यात माया अपार्टमेंट मध्ये सत्संगाच्या कार्यक्रमात कोणीतरी प्रश्न विचारला होता की आपण जर एखाद्या गुरुंना मनोमन गुरु मानले असेल व ते देहात असताना त्यांची आपली भेट जर होऊ शकली नाही तर त्यांची जागी तिने चाललेला देहातील गुरु भेटला तर परत गुरु करावा का? तेव्हा स्वामी म्हणाले होते की देहातील गुरु लागला तर जरूर करावा, म्हणजे शिष्याचा कोणता मार्ग सुलभ सुखद होतो व पुढील वाटचाल लवकर लवकर होण्यास मदत होते। म्हणून मी लगेचच जयुताईकडे अनुग्रहासाठी नाव दिले। 19 जून 1994 या दिवशी स्वामींनी मला अनुग्रह दिला। स्वामींसमोर बसल्यावर त्यांनी मस्तकावर हात ठेवला व म्हणाले, अगं तुझा तर अनुग्रह झालेला आहे, तू काही साधना वगैरे करतेस का? तेव्हा मी त्यांना करीत असलेली साधना सांगितली। तसे ते म्हणाले, अरे वा, मग तुझा अनुग्रह तर झालेलाच आहे, तू करते आहेस तेच चालू ठेव। असे म्हणून पुन्हा मस्तकावर हात ठेवला व मला गुरु कृपांकित केले। असा हा माझा मोठा भाग्याचा क्षण होता। आपल्या गुरुवर जर आपली पूर्ण श्रद्धा असेल व तेच देव आहेत असा जर आपला शरणागत भाव असेल तर आपल्यावर आलेल्या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी तेच ताकद देतात असा माझा पूर्ण विश्वास आहे। आता माझ्या आयुष्यात आलेला कठीण प्रसंग मी आपणास सांगणार आहे। 1997 सालची ही गोष्ट। माझ्या मिस्टरांचे दोन्ही डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते। त्यावेळी एका डोळ्याच्या रेटिनात धक्का लागून तो डोळा बाद झाला होता। दुसऱ्या डोळ्याने त्यांना थोडे दिवस दिसत होते पण थोड्याच दिवसात त्यांना त्या दुसऱ्या डोळ्यात कॉर्नियाचा त्रास सुरू झाला। त्यामुळे त्यांची परिस्थिती फारच कठीण होऊन गेली। ऑफिसमध्ये ते ड्रॉप्समन होते, ते काम करणे त्यांना फारच त्रासदायक झाल्यामुळे त्यांनी 31 डिसेंबर 1994 स्वेच्छानिवृत्ती घेतली। 1995 पूर्ण वर्ष खूप म्हणजे खूपच त्रासाचे गेले। त्यांच्या दौऱ्यात ऑपरेशनच्या वेळी आत लेन्स टाकलेल्या होत्या। कॉर्नियाच्या त्रासामुळे त्यांच्या कॉर्नियावर बाहेर खोल यायचे व त्यावर ती डोळ्याची लेन्स घासल्याने प्रचंड वेदना व्हायच्या। म्हणून त्यांनी कॉर्निया स्पेशालिस्ट श्रीमती संगीता बाग यांच्याकडे दाखवले। तेव्हा त्यांनी कॉर्निया प्लांटेशन करावे लागेल असे सांगितले आणि म्हणून आम्ही त्यासाठी 1995 कॉर्निया प्लांटेशनच्या लिस्टवर नाव नोंदवून नंबर लावून ठेवला। माझे मिस्टर साई भक्त व कलावती यांची सेवा मानत असल्यामुळे आम्ही रोज त्यांची भजने सकाळ संध्याकाळ म्हणत असतो। शिवाय मी पण स्वामी माधवनाथांशी दुरून स्वरूपांकित असल्यामुळे ती पण साधनं चालू होती। त्या सुमारास म्हणजे साधारण 1996 जून मिस्टरांनी मनाने हरवले की आता मला जगायचे नाही आणि म्हणून त्यांनी पूर्णपणे अन्नत्याग केला। फक्त 2 ते 3 चमचे पाणी घेत होते असे त्यांनी 54 दिवस केले। त्यासाठी त्यांनी काही महाराजांना विनवणी करून मला हे आयुष्य नको अशी प्रार्थना केली होती। ही प्रार्थना त्यांनी स्वतः रचलेली होती व ती प्रार्थना ते भजन झाल्यावर म्हण असे रोज मला म्हणत असत। हे सर्व करणे फार कठीण होते पण तरी सुद्धा मी माझ्या स्वामींकडे त्यांच्यासाठी दृष्टी मागत होतो। हा 54वा दिवस म्हणजे शनिवार आषाढी एकादशी 1996 पावली। तेव्हा दर शनिवारी दुपारी 12 ते 12:30 श्रीमती ललिताबाई नाडकर्णी स्वामींकडून व्यायाम करून घेण्यासाठी यायच्या। महिलेच्या दुसऱ्या शनिवारी आम्हा 5-7 जणींना ऑफिसला सुट्टी असायची। आम्हाला इतर वेळेस केंद्रा घ्यायला हवायचं नाही म्हणून आम्ही लतूबाई व प्रबोधिनी त्यांच्या मार्फत स्वामींना नमस्कार करायला आम्ही यावेळेस येऊ का असे विचारून परवानगी घेतली होती। दर शनिवारी स्वामी मला अभंग किंवा भक्तीगीत म्हणायला सांगायचे, त्यानंतर थोडे बोलायचे व लतूबाई पण काही काही सांगायची। पण त्या आषाढी एकादशीस मात्र मी स्वामींना म्हणाले की स्वामी आज मात्र मी तुम्हाला एक वेगळेच ऐकवणार आहे की जे मी तुम्हाला कधीच जाऊन दाखवले नाही आणि म्हणून मी कटाव म्हणला। तो ऐकला व त्यांना खूप आवडला। मला म्हणाले, अगं हे एवढं सगळं कधी पाठ केलं? मी त्यांना म्हणाले की वयाच्या साधारण 12 ते 13 वर्षी। तेव्हा ते म्हणाले, अगं हे फारच छान आहे, लक्षात ठेव आपण जेव्हा एकट्या असतो ना तेव्हा त्याची आपल्याला सोबत असते। पण नंतर बाहेर पडायला निघाल्यावर म्हणाले की या सर्व गेल्यावर तू पुन्हा आत ये। मी मनातून तुम्ही घाबरलेली होते असे वाटले की आपले काही चुकले की काय? पुन्हा आत गेल्यावर मात्र स्वामींनी मला विचारले की काय घरी सगळं कसे आहे? मी म्हणाले की स्वामी सर्व नेहमीच सरकत आहे. त्यावर स्वामी म्हणाले की अगं, तू जरी मला सांगितलं नाही तरी मला सर्व करत आहे. काळजी करू नको, घरी गेल्यावर देवाला तू फराळाचा ताकाचा नैवेद्य दाखवशील तेच ताट त्यांना दे. आणि खरंच आश्चर्य असते की काही एक तक्रार न करता त्यांनी ते नैवेद्याचे पान संपवले. ज्या व्यक्तीने 54 दिवस काहीही अन्न ग्रहण केलेले नाही अशा व्यक्तीने स्वामींनी सांगितल्याप्रमाणे प्रसादाचे ताट संपूर्ण ग्रहण करणे आणि असे अन्न ग्रहण केल्यावर त्या व्यक्तीस कुठलाही त्रास न होणे आणि त्याने अन्न त्याग सोडून देणे हे आश्चर्य नाही तर अजून काय आहे. ही मला झालेली स्वामी कृपा आहे. 1996 गुरु पौर्णिमेला स्वामींनी देह घेतल्यानंतर लगेचच 22 एप्रिल 1997 त्यांचे कॉर्निया प्लांटेशन ऑपरेशन यशस्वीपणे पार पडले व त्यांना त्या डोळ्यांनी थोडे थोडे दिसू लागले. आज जवळजवळ 20 वर्षे पूर्ण होत आलेली आहे. त्यांना त्या डोळ्यांनी व्यवस्थित दिसते आहे. ही स्वामींची माझ्यावर झालेली कृपा आहे. परमपूज्य स्वामीजी शुद्ध परमार्थ जीवापलीकडे जगत असत. गुणवाद त्यांना पसंत नसे. चमत्काराला त्यांच्या इथे थारा नव्हता. परंतु त्यांच्या कृपेने आम्हा उभयजणांना मिळालेले हे आयुष्य स्वामीजींच्या सेवेत अर्पण होवो ही स्वामीची आम्ही
काकूंच्या भावपूर्ण मनोगताप्रमाणेच सर्व साधकांचे अनुभव आहे. शाश्वत सुख आणि आत्मविद्या देणाऱ्या गुरूंच्या ठिकाणी आपली भक्ती श्रद्धेनं होती पाहिजे. काय रे अभयाची अभय उतर आहे, ठेविता हा पायी जीव थोडा, असं तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. ज्यांनी आपले जीवनच बदलून टाकले आहे, आपल्याला सुखरूप करून सोडले आहे, त्या सद्गुरूंचे स्मरण केल्याशिवाय आपला दिवस जाईलच कसा. त्यांच्याच शब्दात म्हणावेसे वाटते, माझं माता गुरु जाव, पिता गुरु जाव, भ्राता गुरु जाव, त्राता गुरु जाव, माझं मधी गुरु राव, जनी गुरु राव, साधनी गुरु राव यायचे हो. या एका रूपेचा किंचितचा अनुभव मी घेतला आहे आमच्या घरी परम पूजनीय स्वामी मकरनाथांची व परम पूजनीय मातोश्री मधुराताईची पाठ्यपूजाखाली. तेव्हा आला प्रत्यक्ष पूजा करताना जेव्हा सद्गुरूंच्या चरणावर गंगाजल दूध पंचामृत घालण्यात आले, श्रामण बाजूला करून सद्गुरूंचे चरण कमल बहु नॅपकिनला टिपले, त्यावर स्वस्तिक काढले, गंधाक्षत पुरवले, नैवेद्य अर्पण केला. ही पूजा आम्ही दोघे मिळून करत होतो. बरेच मित्रमंडळी, शेजारी, साधक, नातेवाईक सोहळ्यासाठी जवळ दर्शनासाठी आले होते. पण त्या क्षणी काय झालं माहित नाही. हे सर्व दृश्य कुठल्या कुठं विरून गेलं. अगदी निरव शांतता मनापासून वर आकाश खाली मखत त्यावर विराजमान झालेले माझे प्रारतीय सद्गुरु स्वामी मकरनाथ आणि मातोश्री मधुराताई, पूजा करणारे आम्ही दोघं आणि पूजा स्वीकारणारी प्रसन्नतेने हास्यवादनाने विराजमान झालेली गुरुमूर्ती. बरं बस बाकी काहीच जाणवत नव्हतं. आनंदाच्या कंदोळ मनात उठून डोळ्यावरती पाहिजे होता. त्यानंतर सर्व साधकांना प्रसाद देण्यात आला. त्यावेळी आदरणीय ज्येष्ठ साधक सद्भक्त समीर दादा, नारायण दादा, कुणाल दादा, राजू दादा एवं समीर दादांच्या केंद्रात येणारे सर्व साधक यांनी एवढ्या भक्तीनं व आपुलकीनं मदत केली जाणवले आहे. आपण एकटे नक्कीच नाही. आपल्या पाठीशी ते गुरुमाफी विश्वास याचे आपले नाते युगायुगाचे आहे, जन्मजन्मीचे आहे या सद्गुरु चरणाची बांधले. कारण ती स्वामीची सदैव सर्वांवर सारखी प्रेमाची त्यांचे मृदू अंजली बोल, गंगेच्या प्रवाहासारखे प्रवचन मनाच्या उद्रीत किती सारखं बोलतो. सत्संगासारखी आध्यात्मिक मेजवानी साधनेच्या वाटेवरून पुण्यात येते. तर तेही साधकांना दीपक संबंधीचे काम करतात. स्वामीजी घेतात ते आनुषंगिक साधना आत्मशांतीचा प्रत्यय देते. साधू त्यांना भावते की स्वामीजींची आपले सद्गुरूंमध्ये निदान आनंद भक्ती आपल्या सर्वांना या पाऊस वाटेवरून पुढे देण्याची खडपड. मोठ्या स्वामीजींच्या दर्शनाचा योग आला नाही तरी स्वामी मकरनाथांच्या रूपात त्यांचे दर्शन होते. पण साधक स्वामीच्याही विचारतात ऐकल्याप्रमाणे सर्व साधक विश्वाला सदैव कृपाला व्हावी, सर्वांची आत्मबोधाकडे वाटचाल व्हावी अशी परम पूजनीय स्वामी मकरनाथांच्या चरणी प्रार्थना करते. त्यांना अभिप्रेत असे जीवन घडावे आणि शेवटच्या श्वासापर्यंत अखंड अनुसंधानात ठेवावे असे हृदयपूर्वक त्यांच्याच चरणी प्रार्थना करते. आता आपला कार्यक्रम शेवटच्या वळणावर आला आहे. परम पूजनीय स्वामीजींना आणि परम पूजनीय मधुराताईंना आक्षण करते सद्भक्त श्रीवसव धनपाल.
Yeah. भक्तीने पाहिले भारती माधव नाथा भारती माधव नाथा ओमारुवारती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनी सरकमलावले श्रेयरामाता भावे नमुनी सरकमलावले श्रेयरामाता ங்கே அங்குலி பரமாத்மா ஓம் நமோ சாரூரா முனி சாந்தவிதியாதா சாமி துர் சாந்தவிதியாதா மாதவந்திஜி பூரணாவிதி மனிசுபவத்தா ஓ ஆரூ ஆரதி சுவாமி மகரந்த நாதா சுவாமி மகரந்த நாதா ஹரே நமோ நீ பரதமனாவதி சேவியதா மாதா ஜெய்தாரணேமேதா ஜெய்தாரணேமேதா சாமணேனி அனந்தரைதா சாவபாவேதா ஓ ஆரூ ஆரதி சுவாமி மகரந்த நாதா சுவாமி மகரந்த நாதா ஹரே நமோ நீ பரதமனாவதி சேவியதா மாதா
கால்பாசன் அத்தியாயத்தை குரு பூஜை நானும் சுருவாக்கி சுமார் 5 சந்தர்ப்பம்.